93.5 Red FM पे
आला रे आला संग्राम आला
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर. नमस्कार, मी आहे संग्राम आणि माझ्याबरोबर आहे सोनिया.
गुड मॉर्निंग.
काल मी सुट्टी घेतली होती, दांडी मारली होती, कारण मला मुंबईला जायचं होतं, महत्वाचं काम होतं, तर ती मीटिंग कॅन्सल झाली आणि हे मला परवा संध्याकाळी वगैरे कळालं.
मग
मी म्हटलं अरे आता सुट्टी तर आपण टाकली आहे आणि सोन्या परत चिडेल की काय, तू आधी म्हटला मी जातो आणि मग परत येतो. मग मला सकाळी मी मनाची तयारी केली होती की मी सकाळी सकाळी पहाटे उठून येणार.
तू ज्योतिका ती काय ऍक्टिंग करतोस
पण अशी अशी होती का ती? अच्छा, तर म्हणून मी म्हटलं अरे छान सुट्टी उट्टी मिळाली आपल्याला, तर डायरेक्ट गाडी काढली, चार टाळक्यांना गाडीत बसवलं आणि असा सुसाट आम्ही निघालो होतो महाबळेश्वरच्या दिशेने.
सुसाट निघालास का महाबळेश्वर?
मज्जा मज्जा केली.
सुपर्ब.
मिडल ऑफ द वीक असं काही करायला मिळालं ना, बुधवारी बुधवारी बुधवारीच
हो,
जाम मजा.
खरंच
करूया आपण हे. आय थिंक हा एक रेग्युलर फीचर माझ्या लाईफ मध्ये हे असलं पाहिजे. ऐन बुधवारी मी गायब.
For
now, so stay tuned for 3 Taas No Taas with Sonia. Coming up in just a bit. Aga ho, Soni. Aga. 3 Taas Naasaiyachas ahe tula.
3 Taas Naasaiyachas ahe
Naasaiyachas. Thambna, lagit suruvat karu nako. Mi ahe Sangram, 93.5 Red FM.
Majate raho.